नमस्कार. आपण 8व्या चॅप्टरमध्ये नामाचे महात्म्य ऐकले. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. या समर्थांच्या आदेशाचे पालन आपल्याला कसं केलंच पाहिजे याबद्दल आपण बोललो. पहाटे उठल्यापासून निजेपर्यंत आपल्या आत्महिताकरता राम नामावर, स्वामी नावावर डे इन अँड डे आउट कसा फोकस ठेवणे अगदी अत्यावश्यक आहे हे आपण पाहिलं. या चॅप्टरवर आधारित या 8व्या प्लेलिस्टमध्ये आपण अक्कलकोटच्या मुक्या वेड्या मन्याबाची गोष्ट ऐकणार आहोत. आपल्यासारख्या लोकांना मन्याबा वेडा वाटत असला तरी सत्य हे आहे की आपण सारे, मेजॉरिटी ऑफ अस, खरं तर वेडे आहोत. आध्यात्मिक दृष्टीने पाहायला गेलं तर आपण सर्व मंद आणि मूढ आहोत. असं जरी असलं तरी आपल्या सारख्याच लोकांना या समाजात शहाणं समजलं जातं. इनफॅक्ट हल्ली परिस्थिती अशी आहे की जितका अधिक एखादा अध्यात्मात मंद तितका जास्त तो जगी धन्य समजला जातो, शहाणा, स्मार्ट, सक्सेसफुल समजला जातो. द मोर वन इज डल स्पिरिच्युअली, द मोर ही इज आयडोलाइज्ड बाय सोसायटी. अशा लोकांचं प्रचंड फॅन फॉलोईंग असतं. सोशल मीडियावर अशा लोकांना लाखो फॉलोअर्स असतात. का? कारण अध्यात्माचा गंध नसलेलीच माणसं देहबुद्धी पुष्ट असलेली, मस्त गुटगुटीत बॉडी कॉन्शियसनेस असलेलीच लोक वेड्यासारखी भान हरपून पैसा, मानसन्मान, सत्ता, प्रसिद्धी याच्या मागे भान हरपून धावू शकतात. आणि अशी ही मूढ लोक हु आर इदर मनी, फेम, पॉवर वर्शिपर्स और बॉडी वर्शिपर्स ह्यांच्या मागे हे वेड जग धावत असतं. पण साधू संतांचं याच्या बरोबर उलट असतं. त्यांना गरीब, भोळी भाबडी, साधी सुधी, अडाणी, गावठी माणसंच फार प्रिय असतात. कारण अशा माणसांची देहबुद्धी कमी असते. मटेरियलिस्टिक पोझिशन्सच्या अभावामुळे शिक्षण, सत्ता, संपत्ती, सुबत्ता कमी असल्यामुळे जनरली अशी माणसं श्रद्धाळू, सच्ची, प्रामाणिक, निरागस, इनसंट असतात. आपल्या या कथेतला नायक मन्याबा हा तर मुका आणि वेडा, म्हणजे या जगाच्या दृष्टीने बिनकामी, पूर्णपणे वाया गेलेला, अ पर्सन विथ नो फ्युचर, म्हणून दुर्लक्षित झालेला, एकटा पडलेला. पण जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे या सत्यवचनानुसार करुणासागर श्रीदेव स्वामी समर्थानी आपल्या परिस दृष्टीने या मन्याबाच्या दगडी आयुष्याचे सोने केले, त्याला जीवन मुक्त केले, सर्वश्रेष्ठ आणि ज्येष्ठ अशा सिद्ध मंडळींच्या पंक्तीत जाऊन बसवले. हा मन्याबा मूळचा मैंदर्गीचा. मैंदर्गी हे गाव अक्कलकोटाहून 14 किलोमीटरच्या अंतरावर अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावर आहे. या मैंदर्गीच्या जमादाराची कथा ज्या कासिम जमादारांवर स्वामींची पूर्ण कृपा झाली होती ती समर्थांची लीला तर प्रसिद्धच आहे. ओघाओघाने निश्चितच समर्थ बोधात याबद्दलही आपण ऐकूच. तर या मैंदर्गीच्या एका दुर्दैवी ब्राह्मणाचा मन्या हा मुलगा. या ब्राह्मणाचे नशीब असे की चांगले दोन मुलगे आणि तीन मुली असून त्याची ही पाचही मुले वेडसर होती. याला काय म्हणावे, पूर्व संचिताचे फळ म्हणून शांत राहावे, कंप्लेंट न करता होतील तेवढे जमतील तेवढे प्रयत्न करून स्वस्थ राहावे. अशा वेळी परब्रह्म समर्थांचाच फक्त आसरा असतो, भक्तीचाच फक्त दिलासा असतो. वन फाइंड्स रेस्पाइट इन डिवोशन अलोन. असे हे खडतर भोग भोगूनच संपवावे लागतात. समर्थांच्या भक्तीने त्याची तीव्रता कमी होते, ते सुसह्य होतात. भगवंत समर्थांच्या सततच्या अनुसंधानामुळे, सदाचारामुळे, परोपकार केल्याने, सत्कर्मामुळे, सातत्याने केलेल्या अशा पुण्यवर्धक कर्माने स्वामी समर्थ खुश होतात आणि आपले प्रारब्ध स्वतः घडवायला लागतात. तर अशा या पूर्व कर्मांच्या पापांचा दंड पनिशमेंट भोगत असतानाच मन्याचे आई वडील आणि त्याची चारही भावंडे मरण पावली. अख्ख्या कुटुंबातला फक्त मन्याबाच वाचला, कारण मन्याबासाठी ईश्वरी नियोजन काही वेगळेच होते, त्याचे भाग्य उजळायचे होते. स्वामी समर्थांच्या परमपावन सानिध्याचे, त्यांच्या अनुग्रहाचे मंगल क्षण अनुभवायचे त्याच्या नशिबात होते. पण त्याला अजून अवकाश होता. प्रारब्धातील भोग संपेपर्यंत, पूर्व कर्मांचा निचरा होईपर्यंत, ते क्लिअर होईपर्यंत, अगदी वयाच्या 50 पर्यंत मन्याबा मैंदर्गीसच होता. मुक्या वेड्या माणसाची जबाबदारी कोणी घेतं का? कनवाळूपणे अशा अपंग व्यक्तीचा कोणी कायमचा सांभाळ करायला धजावतं का? अनाथ एकटा निराधार असा हा मन्याबा गावात जिथे थारा मिळेल तिथे बसे, निजे, कोणी काही खायला दिलं तर खाई. मैंदर्गीच्या सत्कर्मी लोकांनी वाढलेल्या भिक्षेवर, त्यांच्या मेहरबानीवर मन्याबाने अशी कित्येक वर्ष काढली. गरीब, मुका आणि वेडगळ असल्या कारणाने आपोआपच मन्याबाकडून ही कठीण मौन तपश्चर्या घडली. या तपाचरणाने त्याचे पूर्वसंचित सारे जळून गेले, ॲक्युमुलेटेड पास्ट रॉंग डीड्सचा इफेक्ट नलिफाय झाला आणि उत्कर्षाचा मार्ग ओपन अप झाला. आता सर्व सत्ताधीश करुणासागर स्वामी समर्थांनी मन्याबाला आपल्या छत्रछायेखाली घेऊन त्याचा उद्धार करायचे ठरवले. इथे मैंदर्गीला तेव्हाच काही लोकांनी अक्कलकोटा स्वामींच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. निघायच्या आधी या वेड्या मन्याबाला, ज्याला ना आगा ना पिछा, यालाही बरोबर नेऊन महाराजांच्या पायावर घालून तिथेच त्यांच्या चरणापाशी कायमचे राहायला सोडावे असा विचार या मैंदर्गीकर मंडळीने केला. आणि जाताना मोठ्या हुशारीने मन्याबाला सुद्धा त्यांनी आपल्या बरोबर घेतले. अक्कलकोटा साल्यावर सर्वांनी दीनदयाळ स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि मन्याबाला स्वामींच्या पदकमलांवर घातले. तेव्हा आपला हा वेडा आपल्यापाशी आलेला पाहून मन्याबावर आपला कृपा कटाक्ष टाकून महाराज त्याला म्हणाले, दीवाना क्या होणारे. जणू काही महाराज त्याला म्हणत होते, असा वेडा बनून का राहिलायस रे, हरकत नाही, आता माझ्यापाशी आलायस ना, तर बघ आता तुला परमार्थातील सर्वात शहाणा पुरुष करून सोडतो. एक सिद्ध पुरुष म्हणून तुझी कीर्ती मागे उरेल असा बदल तुझ्यात घडवून आणतो. अर्थात बिचाऱ्या मन्याबाला हे काहीच समजलं नाही आणि तो नुसताच स्वामींकडे पाहत राहिला. स्वामी महाराजांच्या दर्शनानंतर, नमस्कारानंतर मैंदर्गीकर मंडळींनी स्वामींना प्रार्थना केली, महाराज त्याचे वेड घालवा. त्यावर महाराज काहीच बोलले नाहीत. काही बोलण्याची आता आवश्यकताच उरली नव्हती. मन्याबाला स्वामींनी स्वतःकडे खेचून आणलेच होते. स्वामींच्या कृपादृष्टीने जीवन मुक्तीकडे त्याचा प्रवास आता सुरूही झाला होता. भिक्षेवर उदरनिर्वाह करत जसा मन्याबा नित्य अक्कलकोटात वावरू लागला, तसे हळूहळू सर्व त्याला मन्याबा मुका या नावाने ओळखू लागले. स्वामींनी मन्याबाला जेव्हा पहिल्यांदा दर्शन दिले, त्याच्यावरून आपली कृपादृष्टी फिरवली, तेव्हाच दीनदयाळ स्वामी माऊलींनी मन्याबाला आपलेसे करून घेतले होते. त्यानंतर मन्याबा रोज स्वामी महाराजांचे अगदी भक्तिश्रद्धेने दर्शन घेऊ लागला. समर्थांपुढे भजन चालले असले की भक्तिभावाने भजनात दंग असलेल्या भक्त मंडळींप्रमाणे मन्याबाही हावभाव करायचा. टाळ्या वाजवत तो मस्त नाचायचाही. त्याच्या या आनंद व्यक्त करण्याच्या दिलखुलास अशा पद्धतीने स्वामीही अगदी प्रसन्न व्हायचे. अक्कलकोट या तीर्थस्थानी करुणाकर स्वामींचा नित्य पावन सहवास मिळाल्यामुळे श्रद्धायुक्त अंतःकरणानी रोज स्वामीरायांचे दर्शन घेतल्यामुळे आणि स्वामींपुढे त्यांना आनंद देणारी अशी नृत्य सेवा रुजू केल्यामुळे हळूहळू मन्याबाचे प्रारब्ध शुद्ध होऊ लागले. पुण्य संचय वाढू लागला आणि त्याच्या भाग्योदयाचा क्षण पुढे येऊन ठेपला. असेच एकदा जगत सूत्रधार, द कंट्रोलर अँड द नरिशर ऑफ द युनिवर्स अशा स्वामींच्या पुढ्यात असताना पूर्ण ब्रह्म समर्थानी मन्याबास आज्ञा केली, मन्याबा भजन कर रे. तेव्हा तो बिचारा मन्याबा तोंड उघडून दाखवून समर्थांना खुणेने सांगू लागला, दीनदयाळा मला वाचा नाही. आणि असह्य हेल्पलेस असा मन्याबा स्वामींना आर्त प्रार्थना करू लागला, साइन लँग्वेजनी विनवणी करू लागला, अहो त्रैलोक्यनाथा मला वाचा द्या, मलाही तुमच्या पुढे भजन करायचंय, नृत्य सेवेबरोबर गायन सेवाही तुमच्या पायी रुजू करायची आहे. दीन वत्सला माझ्यावर कृपा करा, मला वाणी द्या. त्याच्या अगदी अगतिक अशा विनंतीने त्याच्यावर प्रसन्न असलेली स्वामी माऊली कळवळली आणि जगज्जननीने आपल्या या भोळ्या भाबड्या लेकरासाठी सर्व सूत्र हाती घेतली. मन्याबाची ही भावपूर्ण याचना तात्काळ मान्य केली गेली आणि लगेचच योगीराज समर्थानी मन्याबाच्या कानात उपदेशिले, गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. हा साक्षात योगेश्वर सद्गुरूंच्या मुखातून मंत्रोपदेश होताच तिथल्या तिथेच मन्याबाचे मुकत्व जाऊन त्याला वाणी आली, तो बोलता झाला आणि लगेच अत्यानंदाने भजन करू लागला. यावेळी मन्याबा 51 वर्षाचे होते. समर्थ रामदास स्वामींनी जगी धन्य होण्यासाठी जे प्रभात समयी रामाचे चिंतन करायला आपल्याला सांगितलंय, पुढे वैखरीने प्रकटवाणीने रामाचे नाम घेण्यास सांगितलंय, तसे मन्याबाला घेता येण्यासाठी भजन कीर्तन मंत्र गजर ही वैखरी वाचेने केलेली सेवा त्याच्याकडून नित्य घडून येण्यासाठी जगद्गुरु स्वामी समर्थांनी स्वतः मन्याबाचे कान फुंकले, नाम देतात त्या पद्धतीने गुरु मंत्र दिला. स्वतः समर्थांनी दिलेल्या या गुरु मंत्राच्या अपार सामर्थ्याच्या तेजाने त्याच्या अफाट बळाने मन्याबांच्या सर्व अंगात शक्तीचा संचार झाला. सर्व इंद्रियांना अचाट बळ मिळाले, त्यांची जीभ समर्थ झाली आणि मन्याबांना दैवी वाणी लाभली. ज्या पूर्ण ब्रह्म नारायणाच्या कृपेने मुखे वाचाळ होतात, पंगू पर्वत ओलांडून जातात, त्या स्वामी माधवाच्या अपरंपार बाउंडलेस अशा कृपा आशीर्वादाने मन्याबांना सुद्धा वाचा फुटली. नुसती वाचा आली असं नव्हे, तर थोड्याच दिवसात मन्याबा मराठी व कानडी भाषा बोलू लागले. त्यांना वाचा सिद्धी सुद्धा प्राप्त झाली. आधीच समर्थांनी दिलेली प्रासादिक वाणी, त्यात मन्याबांचे भोळे शुद्ध अंतःकरण, सदा सर्वदा स्वामी नामाचे स्मरण, त्यांचेच भजन कीर्तन, या सगळ्यामुळे मन्याबा जे बोलतील ते खरे होऊ लागले. आता अक्कलकोटकरांचा मन्याबांकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. ते मन्याबांना मान देऊ लागले. दोन चार दिवसात कोणी त्यांना आंघोळ घालीत, तर कोणी धोतर नेसवीत, जानवे घालीत. त्यांच्या अन्न पाण्याचीही आता नीट व्यवस्था होऊ लागली. पण मन्याबांना आता याचे काही सोयरसूतक नव्हते. खाण्याची वस्त्राची सोय झाली तरी ठीक, नाही झाली तरी ओके. इनफॅक्ट काही खोडकर त्यांचे जानवे शेंडी काढून टाकीत, तरीही त्यांना राग येत नसे, त्यांच्या वृत्तीत जरा सुद्धा फरक पडत नसे. हे मन्याबा एवढे विनम्र आणि संन्यस्त होते की अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व पुरुष माणसांना ते दादा म्हणत, तर सर्व स्त्रियांना आई म्हणून हाक मारीत. मन्याबांना वाचासिद्धी प्राप्त असल्याने कोणाचे काही महत्त्वाचे काम अडले असल्यास काही अडचण विघ्न उद्भवून कार्यसिद्धी होत नसल्यास अक्कलकोटचे रहिवासी मन्याबांना अगदी आदराने आपल्या घरी घेऊन जात, त्यांची छान बडदास्त ठेवीत, आदरातिथ्य करीत आणि त्यांच्या तोंडून काम होईल असं वदवून घेत. जर का समर्थ कृपेने काम होणार असले तर मन्याबा काम होईल असंच म्हणत. पण जर का काम होणार नसेल, स्वामींची तशी इच्छा नसेल, तर चुकूनही मन्याबा कितीही आग्रह केला तरी काम होईल असं म्हणत नसत. कोणी विचारलं, मन्याबा काम होईल असं का म्हणत नाहीस, यावर मन्याबा उत्तर देत, हो कसं म्हणावं, स्वामी मारील, स्वामी रक्त काढील, स्वामी कातडे काढील. याचा अर्थ मन्याबा अशा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना सांगू पाहत होते, जो काही मी आज आहे तो स्वामींमुळेच आहे, करता करविता तो स्वामी राया आहे आणि मी त्यांना पूर्ण शरण आहे, मी त्यांचा चरण दास आहे, त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन एवढंच माझं कर्तव्य आहे. ते जशी प्रेरणा देतात ते जसं सांगतात तसंच मी बोलतो, तसेच मी वागतो. माझं असं काहीच नाही, सर्व काही त्यांचंच आहे. त्यांचं ऐकलं नाही, त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं तर माझ्या मुळावरच खाव घातला जाईल, होत्याचं नव्हतं होईल. परब्रह्म सद्गुरु स्वामींच्या इच्छेप्रमाणे जगणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणेच करणे, ते जसे ठेवतील तसेच राहणे, या पलीकडे मन्याबाना आता कशाचीच आणि कुणाशीच काही देणे घेणे नव्हते. गोपाळभुवांच्या बखरीत या मन्याबांचे आणि समर्थानी जी आध्यात्मिक अवस्था त्यांना बहाल केली त्याचे अगदी यथार्थ असे वर्णन आले आहे, ते इथे आपण बघू. याचे नाव देणे. जो मनुष्य वेडा आणि मुका, त्याचप्रमाणे गुरु म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय, साधन कसे करावे इत्यादी गोष्टींचा ज्याला गंधही नाही, अशा अनाधिकाऱ्याला एकदम ब्रह्मस्थिती देणे काय अतर्क्य सामर्थ्य हे आणि काय त्याचे भाग्य हे. अनिर्वाच्य म्हणण्यास हरकत नाही. अनिर्वाच्य म्हणजे शब्दांच्या वर्णन करण्याच्या पलीकडलं, बियॉन्ड डिस्क्रिप्शन. ज्या ब्रह्मस्थितीकरिता लोक योगाभ्यास, गुरुसेवा, उपासना, भागवत धर्म इत्यादी अनेक प्रकारचे कष्ट करून जन्मचे जन्म घालवितात, त्यांनाही ती प्राप्त होता होता मारामार, पण अशा प्रकारची सिद्धी सहज मिळावी हे काय कौतुक आहे हे कळत नाही. तर असे हे मन्याबा स्वामींचे पूर्ण कृपांकित, स्वामींच्या प्रत्येक आदेशाचे पालन करणारे, आपल्या नाच गाण्याने स्वामींना हसवणारे, आनंद देणारे मन्याबांसारखेच आपणही स्वामी समर्थांच्या इच्छेत आपली इच्छा मिळवून परमानंद स्वरूप स्वामी समर्थांना कायम आनंदच होईल अशीच वर्तवणूक ठेवूया आणि शाश्वत आनंदाच्या मार्गावर कायम अग्रेसर राहूया. लेट अस ब्रिंग अ स्माइल ऑन स्वामी समर्थास फेस बाय अवर थॉट्स, वर्ड्स अँड डीड्स.